हेलो,
हेलो।
नमस्कार. मी अर्चना बोलते, ब्रांच पे स्कीम्स मधून.
हाँ बोला ना।
तुम्ही सर मागे आमच्याकडे इन्क्वायरी केली होती फ्लॅट साठी, तर त्या रिगार्डिंगच कॉल केला होता, तर बोलू शकते का?
हाँ बोला ना।
हा सर, आपण राहायला कुठे आहात सर?
आम्ही आता सांगली मध्ये।
ओके. आणि काय बघताय साधारण? 2, 3, 1 BHK?
1 BHK बघतो ना।
ओके. कुठल्या लोकेशनला चालून सर?
ऍक्च्युली मला वाटतं तुमचं परांज एक धारीमध्ये होतं, इकडे गांधी चौक का इकडे कुठे राहता ना?
हा, वाकडला.
ओके.
वाकड
आणि मला वाटतं डायरी मध्ये काही फुल आहे असं म्हणत होता, म्हणजे घालून सोल्ड आउट झाले असं त्यावेळेला समजलेलं.
तर सर मग तुम्ही सांगल्या तर हा जो एरिया जवळ तुम्हाला ट्रायडंट टॉवर म्हणून आहे, त्याच्यानंतर अजूर म्हणून ताथवडेला आहे.
ओके.
तर तिकडे आपल्याकडे साधारण सर 45 लाख पर्यंत जातो 1 BHK 500 स्क्वेअर फूटचा.
500 स्क्वेअर फूट कार्पेट?
नाही नाही, कार्पेट.
कार्पेट आणि पॉल्युशन कधी?
साधारण 1-3 वर्षांनी सर.
तुम्ही
किती बजेट पर्यंत बघताय सर?
मॅक्स 35-35.
मग भुगावला चालेल का तुम्हाला? उलट हायवे टाचे सर, आता अजून चानी चौकापासून 5 किलोमीटर जो सरळ हायवे गेलेला आहे, त्या हायवेला एकदम प्राईम लोकेशनला आपलं प्रोजेक्ट आहे, खूप सुंदर आहे. आता तुम्ही कसं राहण्यासाठी बघताय की कसं बघताय? ओके. जॉबला कुठल्या लोकेशनला असता सर तुम्ही? हा, फक्त तुम्हाला खूपच जवळ आहे सर, एकदम जवळ आहे. तुम्ही सर एकदा येऊन जा बघायला. मी पाहिजे तर व्हॉट्सअपला तुम्हाला सगळी माहिती पाठवते. खूप सुंदर 170 एकरच्या टाउनशिप मध्ये आपला फ्लॅट, हा एव्हरग्लेड्स म्हणून आपण प्रोजेक्ट हे केलेला आहे आता नवीन. नाही नाही, हे भुगावचं बोलते मी. हे 500 स्क्वेअर फूट 35 लाखाला आहे ऑल इन्क्लुझिव्ह. हो हो, अजूरचे पण पाठवते आणि एव्हरग्लेड्स पण पाठवते, तुम्ही बघून घ्या एकदा. हा
व्हॉट्सअप नंबर आहे.
ठीक आहे.
आपलं नाव काय?
माझं अर्चना भालेराव. मग तुम्हाला? हो चालेल. आणि कधी साधारण येऊ शकता आता हे बघायला साहेब? तुम्ही लॉकडाऊन झाल्यानंतर येऊ शकाल का? हो चालेल सर. ठीक आहे. थँक्यू. हाच आहे ना नंबर तुमचा व्हॉट्सअपला? ठीक आहे ठीक आहे, मी पाठवून देते. ओके सर, थँक्यू, बाय.